Well, good afternoon. Please turn with me to 1 Corinthians chapter 4. Last year, 2014, the Cornerstone Seminary, where I have the privilege of teaching, asked me to deliver the graduation address. And this is what I want to share with you now. The graduation was for three of our men who were graduating and heading off into vocational Christian ministry. And so my remarks this afternoon are going to be primarily directed toward those of us, and I include myself in this, who are involved in some sort of pastoral or Christian leadership ministry.
आणि म्हणून आज मुख्यतः माझा संदेश जो आहे तो जे ख्रिस्ती सेवेमध्ये कोणता तरी हातभार लावत आहेत अशा लोकांसाठी आहे.
And the rest of you get to listen in.
आणि दुसरे जे आहेत
if you're not in that role.
तुम्ही जरी ते कार्य करत नसाल सेवेचं तरी तुम्ही ऐकू शकता.
But lest you think that nothing I say applies to you.
आणि असं विचार करू नको बाकीचे लोकांनी की ते मला लागू होत नाही.
I would remind all of us that Ephesians 4, 11 and 12 tells us that God gifts the church with pastors.
आणि इफिस 4, 11 प्रमाणे देवाने मंडळीला हे दान दिलेले आहेत आणि ते दान म्हणजे पाळक लोक असे दान दिलेले आहेत.
And that pastor teachers who are gifted to the church are gifted to equip the saints for the work of the ministry.
आणि हे जे पाळक दान म्हणून दिलेले आहेत त्यांचं कार्य हे आहे की मंडळीला सुसज्ज करावं सेवेच्या कार्यासाठी.
Which is another way of saying that if you're here this afternoon and you have trusted in Jesus Christ, you are called to the ministry.
आणि दुसऱ्या रीतीने आपण जर का पाहिलं तर तुम्ही आज इकडे आहात आणि प्रभूला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलेलं आहे तुम्हाला पण सत्य शेवटी सेवेचं पाचारण आहे.
Not necessarily pastoral ministry, but the ministry of building up one another in Christ as you serve our Lord Jesus Christ. So I want to pause and ask the Lord's help, and then I'm going to share with you what I shared with our men last year. Let's pray. Jesus, thank you so much for this great week that you've given to us. And as we talk this afternoon about the sufficiency of the Scripture for ministry, we pray that you would help us to understand and to apply your word. Would you use me to be a blessing to my brothers and sisters in this room? In Jesus' precious name.
Amen.
Amen. There are at least three extended texts in Paul's epistles where he provides extended job descriptions of those whom God has called to shepherd the flock of God.
आणि पावलाच्या लिखाणामध्ये तीन असे विस्तारित शास्त्र भाग आहेत जिथे सेवेबद्दल आणि त्या सेवेचं कार्य कसं असतं आणि ते करणारे त्यांच्याबद्दल पाऊल लिहित आहे.
These may be found in 1 Corinthians 3 and 4.
पहिले करिंथ 3 आणि 4 मध्ये आहे.
1 Thessalonians 2
आणि पहिले थेसल 2 मध्ये
and 2 Timothy 2
आणि दुसरे तिमोथे 3 अध्याय मध्ये आहे.
Each of these discussions are at least one chapter in length.
आणि हे जे शास्त्र भाग आहेत एक अध्याय तो पूर्ण दिलेला आहे पावलाने.
Or two chapters in the case of 1 Corinthians.
पहिले करिंथच्या बाबत तर दोन अध्याय पॉल तिकडे व्यतीत करतो.
Several preliminary observations concerning these three passages are in order as we begin.
आणि मग बरेचसे त्यांचे निरीक्षण जे आहेत ह्या शास्त्र भागाबद्दल असे आहेत.
First, these texts appear from Paul's pen at the beginning 1 Thessalonians 2, middle, 1 Corinthians 3 and 4, and end of his writing ministry, 2 Timothy 2.
तीन वेगवेगळे जे पुस्तक आहेत, काही शास्त्र भाग पुस्तकाच्या सुरुवातीला देवाच्या सेवकांच्या बाबत आहे, काही शास्त्र भाग मधोमध आहेत, काही शास्त्र भाग शेवटी आहेत.
This fact suggests that Paul regularly held himself and his readers to these descriptions throughout the duration of his ministry.
आणि हे आपल्याला ह्यावून हेच कळतं की पावलाचे जे कार्य आहे ते कार्याचं जे पूर्ण वर्ष होते तेव्हा तो वारंवार कधी कधी सुरुवातीला लोकांच्या जीवनामध्ये मधो आणि शेवटी देवाच्या सेवेबाबत आणि ती कशी करावी ह्याबाबत सांगत असे.
In other words, what I'm saying is definitely applicable to anyone who is beginning his or her ministry in the body of Christ.
म्हणजे लोक सेवेला नुकतच आता सुरुवात करणार आहेत त्यांच्यासाठी पण पाऊल विविध शिक्षण देतो.
But I want to urge you to resolve now to never let go of these descriptions.
पण माझा आग्रह तुमच्यासाठी काय आहे की हे जे पाऊल इथं विवरण आणि स्पष्टीकरण देतो ते कधीच आपण विसरता कामा नये.
Indeed, the last description that Paul gives appears in the same epistle where he writes, I have finished the course, I have kept the faith, I am now ready to be offered.
आणि शेवटचं जे स्पष्टीकरण पाऊल म्हणतो की मी धाव संपवली आहे, मी विश्वास राखलेला आहे आणि आता माझ्यासाठी एक मुकुट राखून ठेवलेला आहे देवाने.
May your passion to be the man of God you desire to be now be part of the testimony you will have when you can look back over the course of a ministry completed to the glory of God.
आणि नुकतच सेवा सुरू करताना जे आपला आवेश असतो की मला देवाचा माणूस बनायचा आहे तुमच्या सेवेभर आणि सेवेच्या अंतपर्यंत तो तुम्ही टिकून ठेवावं असं देव करो.
The second preliminary observation I want to make is that these texts contain a variety of word pictures.
आणि दुसरं प्राथमिक निरीक्षण मला असं करायचंय की हे जे शास्त्र भाग आहेत त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ
variety of metaphors or word pictures.
आणि बरेचसे असे रूपकात्मक चिन्हात्मकाच्या गोष्टी आहेत.
Some of them are military.
कधी कधी तो सैनिकाचं रूप आपल्या समोर आणतोय.
Legal.
कधी कधी न्याय बाबतीत न्यायाधीशाच्या बाबतीत.
Family.
आणि कौटुंबिक उदाहरणं तो आणतो.
Political.
आणि राजकीय उदाहरणं आणतो.
Academic.
आणि मग शैक्षणिक उदाहरणं आणतो.
Architectural.
आणि मग इमारत बांधकामाच्या बाबत आणतो.
Agricultural.
आणि मग शेती बाबत तो आणतो.
Social.
सामाजिक बाबत तो आणतो.
And even athletic.
आणि मग खेळाबद्दल देखील तो आणतो.
Without giving you all of the references where these appear, you can find them in these three sections if you look them up.
आणि हे जे आहेत मी सर्व संदर्भ तुम्हाला देणार नाही पण तीन भागामध्ये ते असे आहेत.
I find at least 13 different figures that are used to describe what we are as pastors.
आणि पाळक जे आहेत त्यांना पाहण्यासाठी किंवा समजण्यासाठी पाऊल जो आहे 13 प्रकारचे रूपकात्मक त्यांना देत आहे.
Or by extension those who serve in a ministry in a non-pastoral role.
13 प्रकारचे उपमा तो देत आहे आणि जे पूर्ण वेळ पाळके नाही काही काळ ते जे काम करून सेवा करतात त्याबद्दल पण.
Let me provide you a brief summary of these.
आणि मग एक सारांश तुम्हाला देऊ द्या.
As pastors we are to possess the boldness of a soldier.
आणि पाळक या नात्याने एका शिपाईचं जे शूरवीरता असते तशी आपली असायला पाहिजे.
The gentleness and nurturing of a mother.
आणि एक आई जशी फार सौम्यतेने काळजी घेते तसं आपलं हृदय असायला पाहिजे.
The disciplinary instruction of a father.
आणि एक वडील जो शिक्षा देतो आणि शिस्त लावतो तसं असायला पाहिजे हृदय.
The authority of a herald.
आणि मग एक जो गाजवणारा जो आहे राजाचा वार्ता तसं आपण असायला पाहिजे.
The compassion of a friend.
आणि मग एका मित्र जसं सहानुभूती दाखवतो तसं असायला पाहिजे.
And all of these come from 1 Thessalonians 2.
आणि पहिले तेसल 2 मधून हे सगळे उपमा आलेले आहेत.
And a few of them you'll find repeated in the other two texts.
आणि मग काही जे आहेत ते बाकीचे दोन शास्त्रभागामध्ये पण आहेत ह्या उपमा.
In addition.
आणि मग अजून ह्या पलीकडे.
You have the patience of a farmer.
आणि मग एक शेतकरी जसा फार धीराने वाट पाहतो तसं असायला पाहिजे.
The accountability of a builder.
आणि मग जो इमारत बांधणार आहे तो कसा जबाबदार असतो त्याबद्दल.
The discipline of an athlete.
आणि मग एक खेळपट्टू जो आहे तो कसं श्रम घेतो स्वतःला शिस्त लावतो तसं.
The diligence of a student.
आणि मग एक विद्यार्थी जसं फार बारकाईने कठीण परिश्रम घेऊन अभ्यास करतो.
The sanctification of a vessel.
आणि मग एक पवित्रीकरण होणारं पात्र जे असतं.
The gentle evangelism of a servant.
आणि मग एक सेवक जो सौम्यपणे सुवार्थ प्रसार करत राहतो.
And even in one sarcastic section in Paul.
आणि मग एक जे आहे.
The anticipation of a fool.
आणि मग एक जो मूर्ख जशा प्रकारच्या अपेक्षा धरतो तसं पण एका सेवकाने असं.
That's what he was accused of being by the Corinthians.
आणि मग असा आरोप पावलावर आणला होता की ह्याचे काही मूर्खासारख्या अपेक्षा आहेत.
In this summary I counted these 12 separate metaphors and there's a 13th one that I have intentionally not yet mentioned for reasons to become apparent in a moment.
आतापर्यंत 12 उपमा आहेत पण एक 13वी पण उपमा अजून मी सांगितली नाही.
The observation here, gentlemen, is that no one of these represents the exclusive metaphor to describe who we are or what we do.
आणि मग एक ह्या सगळ्या ज्या उपमा आहेत त्या एकच घेता कामा नाही कारण ह्या सगळ्या घेऊन आपल्याला एक सारांशिक चित्र काढायचं की आपण कसे देवाचे सेवक असायला पाहिजे.
Indeed, each of these metaphors balance out the others.
आणि हे सगळे जे उपमा दिलेले आहेत एका सेवकाला ते एक समतोल आपल्या जीवनात आणतात.
The gentler one, such as mother and friend,
आणि जे सौम्यतेचे चित्र आहेत एका आई आणि मित्रासारखं.
Soften the harder edges of the stronger metaphors,
आणि मग
such as soldier and herald,
जे सैनिक आणि मग जो गाजवणारा आहे अशा प्रकारचे जे कठोर असे उपमा आहेत त्याला थोडासा समतोल देतात.
While the stronger metaphors keep the gentler metaphors from degenerating into mere sentimentality or compromise.
आणि जे कठीण असे जे उपमा आहेत ते आपल्याला राखतात एक नुसतं भावनिक व्यक्ती होण्याच्या पासून.
The point is that if any one of these metaphors are stressed at the exclusion of the others, we end up with a caricature of what the pastor really is.
आणि मग जर का या सगळ्या उपमा फक्त काही धरून ठेवल्या आणि त्याच्यामध्ये जास्त भर दिला तर मग एक प्रकारचं वेगळंच चित्र बाहेर येईल.
A caricature that when implemented can actually inflict great damage on the church.
आणि अशा प्रकारचं जर का चित्र घेऊन आपण मंडळीला प्रगट होत गेलो फक्त एकतर्फी फक्त सौम्य म्हणा किंवा फक्त कडक म्हणा तर मग आपण हानी करू मंडळीमध्ये.
For example, someone can do the destructive work that is sometimes necessary for the soldier of Jesus Christ in opposing error.
आणि कधी कधी हे चांगलं आहे की एक कठीण जी उपमा आहे एका सैनिकाप्रमाणे खोट्या शिक्षणाच्या विरुद्ध थांबणं.
But if he doesn't have along with that the gentle nurturing ministry of a mother, he can leave a lot of collateral damage.
पण ती ते उपमा त्या प्रकारे वागत कठीण सैनिकासारखं जर का तो आईची जी भूमिका आहे ते रूप आहे जे बायबलमध्ये सेवकाबाबत ते विसरला तर मग तो अजून तिकडे नाशधूस करेल मंडळीमध्ये.
With God's people being blown away along with the false teachers.
आता हे खोटे शिक्षकांना आपण गुंडीत करतच आहोत पण सौम्यता विसरलो आईसारखी तर त्यांच्या परिणामाखाली जे आलेले आहेत त्यांच्यावर मग आपण एक वेगळाच प्रभाव पाडूया.
Of course the opposite is also dangerous.
आणि ह्याच्या उलट पण खरं आहे.
Someone who uses the nurturing metaphor
आणि जे सतत सौम्यतेने काळजी घेत असतात
to abdicate responsibility for protecting the flock will leave the well-loved sheep vulnerable to the wolves.
आणि जे फक्त सौम्यतेने काळजी घेतात आणि हे कारण पुढे करतात की मी फक्त सौम्यच राहील मग ते जे लांडगे येणार आहेत त्यांना ते त्यांच्यापासून संरक्षण करत नाही.
These metaphors kept together as a package help us to maintain the balance of truth and love together.
जे उपमा एकत्रित घेऊन मग ते समतोल आपल्या सेवेमध्ये आणतात.
Indeed, they keep us from having to make a false choice between truth and love.
आणि मग कधी कधी असं आपल्याला वाटतं की नाही मला सत्य निवडायचंय किंवा प्रेम निवडायचंय पण दोघांपैकी एक निवडायचं असं नाहीये दोघं आपल्याला हवे आहेत.
I'm sure that you've heard it said so often that truth without love has no audience.
आणि जर का सत्यच देत गेलो आणि प्रेमा विना दिलं तर कोण ऐकणारच नाही आपलं.
While love without truth has no message.
आणि मग जर का नाही मी फक्त प्रेम करणार आणि सत्य मी सांगणार नाही परखडपणे या लोकांना मग तिथं काही संदेशच उरत नाही.
Either way the gospel is compromised.
आणि दोन्ही बाजूने मग तडजोड होते सुवार्तेबाबत.
So the one thing this list tells us is that we are to be balanced.
आणि मग हे जे यादी आहे या उपमांची आपल्याला सांगते की समतोल असायला पाहिजे आपल्या जीवनात.
The third initial observation is the amount of material
आणि तिसरं जे प्राथमिक निरीक्षण आहे की कितीतरी वेळ पाऊल इथं घालवत आहे.
Given to each of these metaphors in these passages.
आणि या प्रत्येक उपमाला पाऊल भरपूर वेळ आणि स्पष्टीकरण देऊन तो देत आहे.
Several of them appear in more than one passage.
आणि काही ज्या उपमा आहेत एकापेक्षा जास्त शास्त्रभागामध्ये आलेल्या आहेत.
For example, the soldier metaphor appears in both 1 Thessalonians 2 and 2 Timothy 2.
आणि हे जो सैनिकाची उपमा आहे ते दुसरे थेसल 2 पहिले थेसल 2 आणि पहिले दुसरे किमती 2 मध्ये आलेले आहे.
And the herald passage also appears in more than one passage.
आणि मग एक घोषणा करणारा त्याची पण उपमा विविध शास्त्र लेखामध्ये आलेली आहे.
Well, even a few of those that appear in only one passage.
आणि मग काही जे आहेत उपमा फक्त एकाच शास्त्र भागात आलेले आहेत.
For example, the builder and the student are given extensive discussions in that passage.
पण ज्या एक एक वेळेस आलेले आहेत विशेष म्हणजे जो बांधणी करणारा आणि विद्यार्थी पण त्यात नुसतं थोड्या मात्रेत नाही पण भरपूर वेळ पाऊल तिकडे घालवत आहे.
It seems that while we are not given liberty to exclude any of these metaphors from our thinking, these particular metaphors should probably be meditated upon more than others.
आणि असं वाटतंय की ज्याच्यावर पाऊल जास्त वेळ घालवतोय ज्या उपमांवर तिथं आपल्याला जास्त भर द्यायचा विचार करायचा आहे.
And that leads me to what God seems to be leading us to focus on in this session.
आणि मग तिथून मग आपण ह्या सत्रामध्ये जी उपमा देवाने दिलेली आहे त्यावर विस्तारित विचार करणार आहोत.
There is one additional metaphor I have not yet mentioned.
अजून एक उपमा आहे ती मी अजून सांगितली नाही.
And the reason I have not yet mentioned it is because it is the only metaphor that appears in all three passages.
आणि का मी सांगितले कारण हीच एक उपमा आहे 13वी उपमा की ह्या तिन्ही शास्त्र भागामध्ये ती आलेली आहे.
And that is the faithfulness of a steward.
आणि ती उपमा म्हणजे एक कारभारी जो विश्वासू कारभारी ती उपमा.
You will find it in 1 Thessalonians 2 verses 3 and 4.
पहिले थेसल 2 3 आणि 4 मध्ये ती आहे.
In the passage that we'll be looking at tonight, this afternoon, which is 1 Corinthians 4, 1-6. And later in 2 Timothy chapter 2, verses 1 and 2. I want to make a few comments about the other two passages before we look at 1 Corinthians 4.
आणि पहिले करीन चार कडे पाहत असताना त्याच्या अगोदर काही निरीक्षण दुसऱ्या शास्त्र भागाबद्दल द्यायचे.
1 Thessalonians 2 verses 3 and 4 would be the earliest Paul's first use of the metaphor.
आणि पहिले थेसल 2 3 आणि 4 मध्ये सर्वात अगोदर पावलाच्या लिखाणामध्ये ते आलेले उपमा.
And it's clearly implied in the phrase entrusted with the gospel in verse 4 of 1 Thessalonians 2.
पहिले थेसल 2 3 आणि 4 मध्ये तुम्हाला सुवार्ता सोपविण्यात आली असं स्पष्ट पाऊल म्हणतो.
In this passage he speaks not as pleasing men but pleasing God.
कारण आमचा बोध जो आहे मनुष्यांना खुश करण्यासाठी नव्हे पण देवाला संतोष देण्यासाठी आहे.
In a series of three negatives in verse 3 of 1 Thessalonians 2, Paul describes his faithfulness in three dimensions.
आणि मग हा जो विश्वासूपणा तीन नकारात्मक गोष्टींनी तो सांगत आहे.
Before God,
देवासमोर
Paul was faithful in his message.
तो जो संदेश आहे त्यामध्ये तो विश्वासू होता.
He was not deceptive, verse 3.
तो असंच काही भुलवत नव्हता लोकांना.
Before himself, he was faithful in his motive.
आणि मग त्याच्या स्वतः समोर देखील तो का ही सेवा करत आहे त्याच्या हेतूंमध्ये शुद्ध होता.
That's where the idea of not impure in part B of verse 3.
अमंगळ हेतूने निर्माण असं नाहीये.
And number 3, before others, he was faithful in his method, verses 3 and 4, not deceitful, but pleasing God.
आणि तिसऱ्या आणि चौथ्या वचनामध्ये इतरांसमोर देखील तो विश्वासू होता त्याच्या सेवेमध्ये आणि त्याच्या संदेशामध्ये.
In other words, faithfulness in ministry involves our relationship to God, our relationship to ourselves, and our relationship to those that we minister to.
म्हणजे विश्वासूपणे सेवा करणं म्हणजे देवासमोर नातेसंबंध येतं, स्वतःशी नातेसंबंध येतं आणि इतरांसंगती नातेसंबंध येतं.
And faithfulness in our ministry involves our message, what we preach.
आणि मग विश्वासूपणा आपला संदेश काय आपण देतो त्याशी निगडित आहे.
Our motive, why we preach.
आपला हेतू आपण का बरं संदेश देत आहे.
And even our method, how we preach.
आणि मग कसं आपण आपली सेवा करत आहे आपले कार्यपद्धती काय आहे त्याबद्दल पण आहे.
All of that in these couple of verses in 1 Thessalonians 2.
पहिले थेसल दुसरा अध्याय 3-4 मध्ये हे सगळं येतं.
If we fast forward ahead about 16 years or so to 2 Timothy,
we come
to the last of three pastoral epistles that Paul wrote. The pastoral epistles stress the gospel as a sacred trust given to the man of God. For example, the word diatheke in 2 Timothy
1:12-14.
You have a number of other texts that use the idea of the gospel being a trust. And this connection, it is not surprising that Paul, in one of his final exhortations to Timothy, calls upon his son in the faith to entrust the things which he had heard from Paul to faithful men who shall be able to teach others also.
2 Timothy 2:2. तर आता पाऊल तिमोथीला सांगतो की जे विश्वासू माणसं आहेत त्यांना आता तू पुढे जाऊन सोपवून दे.
Notice the stress in each of these passages on faithfulness and entrusting.
आणि मग इथे सोपवून दिलेली आणि विश्वासू हे शब्द तुम्ही लक्षात घ्या.
We have been entrusted with a valuable treasure, the gospel of Jesus Christ.
आणि आपल्याला एक फार मोठा खजिना जो आहे येशू ख्रिस्ताची सुवार्ता तो दिलेला आहे सोपवून दिलेला आहे.
Indeed, Paul reminds us that we have this treasure in earthen vessels.
आणि पाऊल आपल्याला आठवण देतो की मातीच्या मडक्यांमध्ये भांड्यांमध्ये हे देवाने आपल्याला सोपवलेलं आहे.
And this requires us to be faithful with what God has entrusted us. आणि
देव आता मागणी करतो किंवा अपेक्षा करतो की आपण विश्वासू असू की जे काही सोपवून दिले ते.
And this leads us to the third passage where this metaphor appears, and that is 1 Corinthians 4.
आणि मग आपण ह्या तिसऱ्या शास्त्रवाकडे जाऊ पहिले करिंथ 4 जिथे ही उपमा वापरलेली आहे की एक विश्वासू कारभारी.
And this is the only one of the three passages where Paul actually uses the term steward.
आणि मग हाच एक शास्त्रवाक आहे जिथे हा कारभारी हा शब्द आलेला.
And it appears twice in verses 1 and 2.
आणि पहिले दोन वचनांमध्ये दोनदा येतो.
And it's worth noting that the term also appears in Titus 1:7.
आणि तिताचं पुस्तक पहिला अध्याय 7व्या वचनामध्ये पण ते येतो.
Where Paul describes an elder as God's steward.
आणि एक वडील मंडळीमधला देवाचा कारभारी आहे.
Notice that in chapter 4 and verse 1, Paul describes himself and us as ministers by extension. Remember the connection with chapter 3.
आणि इथं तिसऱ्या अध्यायाशी निगडीत तो स्वतःला किंवा आपल्याला हे देवाचे सेवक कारभारी असं नेमतो.
And especially verses 9 to 13 and the stress on fellow workers.
आणि 9 ते 13 मध्ये सहकर्मी असं तो पाऊल म्हणतो.
In other words, Paul had laid the foundation and another man builds on it.
आणि पाऊल
आहे laborers together.
पाऊल जो आहे तो पाया रचतो आणि बाकीचे लोक त्याच्यावर बांधतात आणि आपण सर्व सहकर्मी आहोत असं तो म्हणत आहे.
So Paul describes us as stewards of the mysteries of God.
आणि देवाचे जे रहस्य आहेत त्याचे कारभारी असं आपलं इकडं विवरण दिलेलं आहे.
Hence the connection of stewardship with the word of God that we saw earlier in both 1 Thessalonians 2 and 2 Timothy 2.
आणि म्हणून देवाच्या वचना संबंधित ही हा कारभारीपणा आहे.
And that Peter also specifies in 1 Peter 4:10 when he urges believers to have who have speaking gifts, verse 11.
आणि पहिले करिंथ 4:10 मध्ये पेत्र जो आहे ज्यांना बोलण्याचे विविध दान दिलेले आहेत त्यांना तो सांगतो.
To utilize them as good stewards of the manifold grace of God.
महा संदेश खजिना असल्यामुळे ज्यांना बोलण्याचे दान आहेत त्यांनी त्या कारभारी या नात्याने त्याचा उपयोग करून घ्यावा चांगला कारभारी.
But then Paul goes on to say in verse 2 of 1 Corinthians 4,
पहिले करिंथ याचा दुसरा वचन चौथ्या अध्यायाचा,
that the main thing required of stewards is that he be found trustworthy.
कारभारी म्हटला की तो विश्वासू असला पाहिजे.
Or as the King James properly has it, faithful.
आणि किंग जेम्स वर्जन मध्ये विश्वासू असं लिहिलेलं आहे.
The word is pistos. It's related to the Greek word from which we get our word faith.
आणि pistos या शब्दातून आलेला आहे तिथं विश्वासा संबंधित हा शब्द आहे.
Hence the connection with Paul's being entrusted with the gospel in 1 Thessalonians 2:4.
आणि म्हणून पाऊल जो आहे त्याला हा कारभार सोपवून दिलेला आहे.
The same gospel that Timothy himself is to entrust to faithful men in 2 Timothy 2:2.
आणि हाच महान खजिना सुवार्तेचा आता त्याला विश्वासू लोकांना पुढे सोपवून द्यायचा आहे.
In essence, Paul is saying that the main criteria for judging the success of a steward is whether he has been found faithful.
आणि मुख्यतः म्हणजे जो कारभारी आहे त्याचं प्रामुख्याने कसं आपण त्याचं जे यश आहे ते पाहतो की ते एकच गोष्ट आहे की तो विश्वासू होता का, ज्या सोपून दिलेला आहे त्याशी विश्वासू होता का.
सो हाऊ डू वी डिटरमिन फेथफुलनेस,
मग विश्वासूपणा आपण कसं त्याचं मूल्यमापन करतो.
वेल, पॉल इमिडिएटली डिस्पॅचेस टू फॉल्स स्टँडर्ड्स फॉर ऍसर्टेनिंग फेथफुलनेस.
मग दोन जे खोटे प्रमाण आहेत ज्याद्वारे आपण कारभारी विश्वासू पाहतो.
First, faithfulness is not determined by what others think about our ministry.
आणि विश्वासूपणा लोक माझ्याबद्दल काय विचार करतात त्यावर निर्भर नाही.
First part of verse 3.
पहिले तिसऱ्या वचनातला पहिला भाग. तरी तुमच्याकडून किंवा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्याय निवाडा व्हावा ह्याचे मला काहीच वाटत नाही.
It is not subject to any human court.
आणि कोणत्याही मानवी न्यायाधीशाखाली ते येत नाही.
And the minute that we in our ministries turn to other human beings for approval,
आणि ज्या क्षणी आपण इतर आजूबाजूच्या लोकांना अरे तुम्ही माझी सेवा मान्यता प्राप्त आहे की नाही तुम्ही ठरवा असं म्हणतो,
whether believers or especially unbelievers,
आणि विश्वासणाऱ्यांसमोर आणि विशेष करून अविश्वासणाऱ्यांसमोर,
we are in trouble.
मग तिकडे आपण गोंधळात सापडतो.
Read Galatians 1 verses 10 and 11.
गलती 1:10 आणि 11 मध्ये काय लिहिले.
For if I seek to please men, I would not be the servant of Christ.
ज्या क्षणी मनुष्याला खुश करायला पाहतो मी, पाऊल म्हणतो मी देवाचा सेवक राहणार नाही.
Second, faithfulness is not even determined by what we think about our ministry.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे विश्वासूपणा मला काय आणि माझं मूल्यमापन माझ्याशी काय त्यावर पण निर्भर होत नाही.
Look at the end of verse 3 and the beginning of verse 4.
तिसरा अध्यायाचा शेवट आणि चौथ्या अध्यायाचा प्रारंभ. मी स्वतःचा देखील न्याय निवाडा करीत नाही कारण जरी माझे मन माझ्या विरुद्ध मला साक्ष देत नाही तरी तेवढ्यावरून मी निर्दोष ठरतो असे नाही.
Paul's preclusion of other men from being able to ultimately judge the faithfulness of his ministry extends even to himself.
आणि मग इतरांनी माझ्या न्यायनिवाडा सेवेचा करावा हे सत्यशेवटी ठरवत नाही आणि मीही करावा हेही सत्यशेवटी ठरवत नाही विश्वासू किंवा अविश्वासू.
He is not a valid judge of his own ministry.
आणि तो अगदी चांगला निपुण त्याच्या सेवेचा न्याय निवाडा करणारा स्वतः तो देखील नाही.
इवन दो पॉल नोज ऑफ नथिंग अगेन्स्ट हिमसेल्फ,
आणि पाऊल जो आहे त्याच्या विरुद्ध स्वतःने काय केलेलं आहे असं काही त्याला असं वाईट वाटत नाही.
That is, his conscience is clear, as the NIV translates the first part of verse 4.
त्याचा विवेक त्याला सबवत नाही, त्याने देवासमोर चांगलं केलेलंच आहे सेवा.
This does not acquit him.
तरी तो स्वतः म्हणत नाही की मी आता निर्दोष ठरलो माझ्या विश्वासूपणावर.
Paul's conscience could be completely clear and still potentially be he could still potentially be unfaithful as a steward.
आणि त्याचा विवेक जरी साफ असेल त्याला काही वाटत नाही पण तरीही तो देवाच्या समोर कमी पडू शकत.
And so Paul goes on to stress that it is not others or ourselves that determines faithfulness.
म्हणजे पावलाला काय सांगायचं, इतर लोक किंवा माझं हृदय पण सत्यशेवटी योग्य मूल्यमापन करणार नाही माझ्या विश्वासूपणाचं.
But the Lord himself who examines Paul.
पण प्रभू जो माझ्या सेवेचं परीक्षण करणार आहे.
The end of verse 4 and end of verse 5.
चौथं वचन म्हणते की माझा न्याय निवाडा करणारा प्रभू आहे.
Notice the fundamental Christ-centeredness of these next verses.
आणि मग हे जे पुढचे वचन आहे पाचव्या जे ख्रिस्त केंद्रितपणा बघा.
The Lord is the one who examines Paul, the end of verse 4.
तो म्हणतो माझ्या न्याय निवाडा करणारा प्रभू आहे.
It is not man's day, verse 3, but the Lord's day when he returns, verse 5.
पाचव्या वचनामध्ये मनुष्याचा दिवस नाही तर देव प्रभूने एक दिवस नेमिलेला आहे.
That will be the time of judgment.
आणि तो न्यायाचा काळ असणार.
And the determination of faithfulness will extend even to those criteria that are utterly invisible to other men.
आणि ज्या प्रभूची पारख जी आहे इतर लोक पाहू शकत नव्हते त्या पलीकडे जाऊन गुप्त गोष्टींवर पण असणार आहे.
Namely, our motives.
आणि आपले हेतू काय होते.
The end of verse 5.
आणि पाचव्या वचनाच्या शेवटी.
And then each man's praise will come to him, not from others and certainly not from himself, but from God.
म्हणजे अंतकरणातील संकल्प उघड करतील आणि मग प्रत्येकाला योग्यते प्रमाणे देवाच्या देव त्याची वाहवा करेल.
God and God alone is the ultimate determiner of faithfulness.
आणि देवच सत्य शेवटी विश्वासूपणाचं मूल्यमापन करणार आहे.
He is the one to whom we will one day give an account.
आणि तोच जो आहे सत्य शेवटी त्याला आपण एक दिवस आपला झाडा देणार आहोत.
So also Paul in Romans
14:10-12,
where he uses this fact to preclude Christians from judging one another in matters of Christian liberty.
Earlier today.
Tragically, some men have arrogantly used this fact to dodge accountability to other believers. By saying, I answer to God, not to you. But that misses the key point of this passage. The fact that we will one day give an account to God Himself and Jesus is the sovereign head of the church.
आणि ती मुद्दा म्हणजे की एक दिवस मंडळीचा जो प्रमुख आहे सार्वभौम प्रमुख येशू ख्रिस्त आणि देवाला आपण आपला झाडा देणार आहोत.
Intensifies our accountability rather than eliminates it.
असं नाहीये की हा मी देवासमोर माझं सगळं उत्तर देणार आहे, पण खरं पाहिलं तर एवढं ते आपली जबाबदारपणा जो आहे देवासमोर तो कितीतरी पटीने वाढतो मग.
And what is the standard that God will use to determine faithfulness if He's the only one who determines faithfulness? Paul identifies it with a motto or a saying in
1 Corinthians 4:6.
That is best expressed by the NIV translation of chapter 4 and verse 6. So that you may learn in us, that is Paul and Apollos,
अलंकारिक रीतीने स्वतःला वापरवणं लागू केले आहे ह्यासाठी की शास्त्रलेखा पलीकडे कोणी जाऊ नये. हा धडा तुम्ही आम्हापासून शिका, म्हणजे तुम्हापैकी कोणीही एकासाठी दुसऱ्यावर फुगणार नाही.
I just read all of 6.
Yeah.
Okay. The meaning of the saying, do not go beyond what has been written.
शास्त्रलेखा पलीकडे कोणी जाऊ नये.
The phrase what is written is clearly a reference to scripture.
आणि जे लिहिलेले आहे म्हणजे शास्त्राकडे हा संदर्भ आहे.
And so we're right back to what we saw earlier in chapter 4 and verse 1 as well as 1 Thessalonians 2 and 2 Timothy 2.
आणि पुन्हा एकदा मग आपण दुसरे टिमोथी 2 पहिले थेसलिन 2 याकडे पुन्हा एकदा मुद्द्याकडे आलेलो आहोत.
And that is the linkage between faithfulness and the word of God.
विश्वासूपणा आणि देवाच्या वचनाबाबत आपण काय करतो हे दोन निगडित आहेत.
That is the standard of faithfulness and that is what I want to leave you with.
आणि ते
be biblicists.
तेच विश्वासूपणाचं खरं प्रमाण आहे आणि मला तुम्हाला तेच देऊन सोडायचं आहे की बायबलचे तुम्ही व्हा.
Be faithful to the word of God in your ministry.
आणि देवाच्या वचनासंती तुम्ही विश्वासू राहा तुमच्या सेवेमध्ये.
Now there are two implications of what not beyond what has been written.
आणि जे लिहिलेलं गेलंय त्या पलीकडे जाऊ नका म्हणजे दोन लागू करणे सत्याच्यातून.
For your ministries and mine.
आणि तुमच्या सेवेसाठी आणि माझ्या.
The first is that we do not take one step beyond what God has declared.
आणि जे देवाने प्रगट केलेलं आहे घोषित केलंय त्याच्या एकही पाऊल पुढे जाऊ नका.
We are to avoid the sin of the Pharisees in adding to the word.
आणि परिशांसारखं त्यांचंच अर्थ लावून वचनामध्ये भर घालायची.
This is the error of legalism.
आणि ह्याला कर्मकांड आणि त्या दिशेने मग आपण जाऊ.
Of course, we have a number of texts in Scripture that warn against this.
आणि शास्त्रामध्ये बरेचसे असे संदर्भ आहेत जिथे आपल्याला इशारा दिलेला आहे.
As Moses approached the end of his own ministry, he exhorted the Israelites.
आणि मोशे जो आहे त्याच्या सेवेच्या अंती आल्यानंतर तो इस्रायल लोकांना जागृत करतो.
You shall not add to the word which I am commanding you.
आणि मी आज तुम्हाला जे सोपविणार आहे एकही तुम्ही शब्द त्याच्यामध्ये घालू नका.
Nor take away from it that you may keep the commandments of the Lord your God which I command you.
भर घालू नका किंवा काढू नका ज्या आज्ञा देवाने तुम्हाला दिलेल्या आहेत आज.
Deuteronomy chapter 4 and verse 2.
अनुवाद 4 आणि दुसरा अध्याय येतो.
Moses prefaces his warning against false prophets in Deuteronomy 13.
आणि मग मोशे जो आहे ते खोटे संदेशांबद्दल इशारा देत असताना अगोदर असं म्हणतो
विथ द रीस्टेटमेंट ऑफ द वॉर्निंग
आणि ते जी इशारा त्यांनी नुकताच दिलाय तो पुन्हा तिकडे देतो
व्हॉटएव्हर आय कमांड यू यू शॅल बी केअरफुल टू डू
आणि जे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही जागरूकपणे करा
यू शॅल नॉट ऍड टू नॉर टेक अवे फ्रॉम इट
आणि माझ्या वचनाला तुम्ही भर घालू नका ना किंवा काढू नका
Deuteronomy 12 and verse 32
अनुवाद 12 आणि 32
And the wise man Agur admonishes every word of God is tested
आणि मग जो सुज्ञ पुरुष जो आगर आहे तो म्हणतो की सर्व देवाचे शब्द जे आहेत
He is a shield to those who take refuge in him
आणि ते परीक्षेचे गेले शब्द आहेत आणि देव जो आहे एक ढाल आहे त्याच्या लोकांसाठी
Do not add to his words lest he reprove you and you be proved a liar
त्याच्या वचनामध्ये तुमची भर घालू नका जेणेकरून तो तुम्हाला खोटं ठरवत
Proverbs 30 verses 5 and 6
आणि नीतिसूत्र 30 आणि 5 आणि 6 आहे हे वचन
One of the most serious passages on this comes from God's words in Jeremiah 23.
आणि यरमाया 23 मध्ये एक फार गांभीर्यपूर्वक एक देवाचा इशारा येतो आपल्याला.
Regarding the false prophets of his own day.
यरमायाच्या दिवसातले जे खोटे संदेश होते त्याबाबत.
Beginning at verse 16.
यरमाया 23:33
23
आणि 16 पासून पुढे.
Thus says the Lord of hosts. Do not listen to the words of the prophets who are prophesying to you.
तेवीस आणि सोळा पासून पुढे सेनाधीश परमेश्वर म्हणतो तुम्हास संदेश देणाऱ्या संदेशांची वचने ऐकू नका ते तुम्हास फसवितात ते आपल्याच मनाप्रमाणे दृष्टांत सांगतात परमेश्वराच्या मुखातला सांगत नाही
They are leading you into futility. They speak a vision of their own imagination, not from the mouth of the Lord.
मला तुच्छ मानणाऱ्यास ते म्हणतात ते म्हणत राहतात की परमेश्वर बोलला आहे तुम्हाला शांती प्राप्त होईल
Skipping down to verse 18, but who has stood in the counsel of the Lord that he should see and hear his word who has given heed to his word and listened
कारण त्यांच्यापैकी परमेश्वराचा शब्द ओळखणारा व ऐकणारा असा त्यांच्या मंत्रिमंडळात कोण होता माझ्या वचनाकडे लक्ष देऊन ते कोणी ऐकले
Down to verses 21 and 22. I did not send these prophets, but they ran. I did not speak to them, but they prophesied. But if they had stood in my counsel, then they would have announced my words to my people and would have turned them back from their evil way and from the evil of their deeds.
21 वचन. मी या संदेशांस पाठविले नाही तरी ते धावत सुटले मी त्यांच्याबरोबर बोललो नाही तरी त्यांनी संदेश दिला पण ते माझ्या मंत्रिमंडळात असते तर त्यांनी माझी वचने माझ्या लोकांस विदित केली असती आणि त्यास त्यांच्या दुष्ट मार्गातून व त्यांच्या कर्मांच्या दुष्टतेपासून फिरविले असते
I have heard what the prophets have said who prophesied falsely in my name saying I had a dream
परमेश्वर म्हणतो मी जवळचा मात्र देव आहे आणि दूरचा देव नव्हे
verse 26 How long is there anything in the hearts of the prophets who prophesy falsehood even these prophets of the deceptions of their own heart
सर्वसावशन माझ्या नावाने असत्य संदेश देणारे व संदेश ते आपल्या मनातले कपट संदेश रूपाने कथित करतात ते कोठवर चालणार
verse 27 who intend to make my people forget my name by their dreams which they relate to one another just as their fathers forgot my name because of Baal
त्यांचे पूर्वज बाल देवतामुळे माझे नाम विसरले तसे ते आपली स्वप्ने एकमेकास सांगून माझ्या लोकास माझे नाम विसरावयास लावितात अशी त्यांची कल्पना आहे
Verse 28, the prophet who has a dream may relate his dream, but let him who has my word speak my word in truth. What does straw have in common with grain, declares the Lord.
28, koni sandesh tyane swapna pahile asel, tar te to kathan karo, maje vachan konajavar asel, tar satyala smarun to te maje vachan sango, ghava pude पेंढा तो काय असे परमेश्वर म्हणतो
Is not my word like fire declares the Lord and like a hammer which shatters a rock therefore behold I am against the prophets declares the Lord and who steal my words from one another behold I am against the prophets declares the Lord who use their tongues and declare the Lord declares behold I am against those who have prophesied false dreams declares the Lord, and related them, and led my people astray by their falsehoods and reckless boasting. Yet I did not send them or command them, nor did they furnish this people the slightest benefit, declares the Lord, verses
29-32. तुकडे तुकडे करणाऱ्या हातोड्यासारखे नवे काय यामुळे पहा हे संदेश ते एकमेकांपासून माझी वचने चोरून घेतात त्यांच्या विरुद्ध मी आहे पहा जे आपली जीभ चालून म्हणतात हे देवाचे वचन आहे त्यांच्या विरुद्ध मी आहे असे परमेश्वर म्हणतो परमेश्वर म्हणतो पहा जे संदेश ते खोटी स्वप्ने संदेश म्हणून सांगतात त्यांच्या विरुद्ध मी आहे ते माझ्या लोकांस आपल्या लबाडीने व आपल्या अमर्याद भाषणाने बहकवितात ते तर त्यास पाठविले नाही व आज्ञापिलेही नाही ते या लोकांचे बिलकुल हित करीत नाहीत असे परमेश्वर म्हणतो
Man, God didn't just call you just to preach. He called you to preach the word.
आणि फक्त संदेश द्या तिथपर्यंतच तुमचं पाचारण नाही देवाकडून तर माझा संदेश द्या देवाच्या वचनाचा द्या
These other prophets were preaching their ideas and not the word of God.
यरमयामध्ये ते स्वतःचा संदेश देत होते
And these other prophets did nothing for the people of the land of Israel. I'm sure that all of us have heard more than our share of preaching that imposes someone's own personal suppositions on the Word of God.
आणि तुमच्यापैकी बरेच आपले आपण असा अनुभव घेतलेला आहे की त्यांचं वैयक्तिक जे मत आणि पूर्व दूषितपणा आहे ते त्या शब्दावर घालतात वचनावर आणि मग ते सांगतात
The classic definition of what I call suppository preaching.
आणि मी त्याला पूर्व दूषित मन ते घेऊन प्रचार करणार
They treat their own traditions as the commands of God. But the great need of our day continues to be expository preaching. Where we expose what God has said, not impose what we say.
आणि जिथं आपल्याला जे वाटतं ह्या शास्त्रभागाबद्दल आपण सांगत नाही तर देवाने ह्या शास्त्रभागात काय सांगितलंय ते लोकांना दाखवतो
This text highlights the absolute sufficiency of the Word of God to get the task done.
आणि मग हा हे जो शास्त्रवाद आहे तो आपलं किती मोठी जबाबदारी आहे की हे कार्य पूर्ण करा.
Our words are as different to God as the chaff is to wheat.
आणि आपले शब्द देवापासूनचे शब्द जे देवाचे शब्द आहेत त्याच्यामध्ये फार खूप भेद आहे.
It is the fire, the hammer that shatters the rock in pieces.
देवाचं वचन तर खरा हातोडा आणि अग्नी आहे आपले वचन स्वतःचे तर भुसाच आहे.
But when you substitute your words for God's words, you're not feeding God's people, you're doubting the power of God's word.
जेव्हा आपले वचन मग देवाच्या वचनाऐवजी जेव्हा आपण देतो तेव्हा लोकांना भरवत नाही तर वेगळंच आपण काहीतरी करतो.
Even worse, you're misrepresenting God himself.
आणि मग त्या पलीकडे जाऊन अजून भयंकर आहे की आपण म्हणतो पण असं आपण देवाला लोकांच्या समोर दाखवतो की देव म्हणत आहे
Repeatedly throughout this passage, God characterizes man's words preached as God's words as lies.
एक चुकीचं प्रतिनिधित्व करतो आपण देवाचं लोकांसमोर जे आपले शब्द जे आहेत ते देवाचे शब्द बोलून आपण खोटं करतो
Doesn't it drive you crazy when you hear people say that you said something you didn't say?
आणि मग जेव्हा आपल्या द्वारे बद्दल असं घडतं की मी काही तसं बोललोच नाही पण लोकांनी एक वेगळंच त्याच्यावर काहीतरी भर घालून सांगितलेला आहे.
How do you think God feels?
देवाला कसं वाटत असेल मग?
When you say God has said and he hasn't said, God is angry because you are stealing his words.
कारण तुम्ही देवाचे वचन चोरत आहात जेव्हा तुम्ही उठून उभा राहतात आणि म्हणतात की हे देवाचं वचन आहे पण सत्यशेवटी तुम्ही न अभ्यास करता स्वतःचंच वचन सांगितलं.
Indeed, in verse 31, we are stealing God's glory.
आपण देवाचं गौरव चोरत आहोत.
And God will not share his glory.
आणि देव जो आहे त्याचं गौरव इतरांसाठी तो
God is against him in judgment.
आणि देव जो आहे न्यायामध्ये फार तीक्ष्ण आहे.
After all, remember what God did to Herod when Herod took his glory.
आणि जेव्हा हेरोद जो आहे त्याने ते गौरव स्वीकारलं तेव्हा काय झालं हेरोदचं?
God doesn't ask you to preach what you think. He asks you to preach the word.
आणि देव जो आहे तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही प्रचार करू नका माझे शब्दांचा प्रचार करा.
And if we ever become guilty of using scriptures merely as a departure point or a leverage point for us crowbarring our own ideas into the text, we have become unfaithful.
आणि मग एक साधन आपलंच मनाचं वापरून जे आपले विचार आहेत ते एका क्रोबार प्रमाणे देवाच्या वचनात घालायचे त्याबद्दल आपण दोषी पावलो तर किती दुःखाची गोष्ट आहे.
We could include with the sermon cited above Mark 7, 1-13.
आणि मार्क 7 1 ते 13 बद्दल आपण मागच्या वेळेस पाहिले होतं.
Where Jesus condemns the Pharisees of his day with preaching their traditions as God's word.
तिथे येशू त्यांना डाटावीत आहेत की मनुष्याच्या परंपरा तुम्ही देवाच्या सिद्धांत सारखं सांगता.
Of course we looked at this passage earlier today.
आणि सकाळीच आपण ते पाहिलेलं आहे.
But the verbs that Jesus uses in this passage are instructive by way of reminder.
आणि मग जे क्रिया पद जे येशू वापरतो त्या अध्यायामध्ये ते आपल्याला चांगला बोध मिळेल त्याच्यातून.
He describes the Pharisees as observing verses 3 and 4, teaching verse 7 and holding to their own traditions.
आणि तिकडे जे आहे पुरुषांचे जे क्रियापदाचे शब्द म्हणजे ते धरतात, ते शिकवतात, ते पाळतात, हे असे शब्द आहेत.
While they neglect, set aside and invalidate the word of God.
पण नकारात्मक रीतीने देवाच्या वचनाचा ते अवहेल करतात आणि देवाचं वचन जे आहे ते बाजूला सारतात आणि ते रिकामं ठरवतात.
And of course you have the warning which closes the book of Revelation.
आणि मग प्रकटीकरणाचं पुस्तक जे आहे त्याच्या शेवटी एक इशारा आहे.
A warning which could come directly from the Lord Jesus himself if the I of 22:18 is the same as I Jesus of 22:16.
आणि 22:16 मध्ये मी येशू हा शब्द आलेला आहे आणि 17 वचनामध्ये तो मी म्हणजे जर का येशू असेल तर सरळ येशू पासून हा इशारा आलेला आहे.
Anyone who hears the prophecy of this book
या पुस्तकाचा संदेश कोणी वाचला
is not to add to them or take away from them.
इतले या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी म्हणजे जर का येशू असेल निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी ह्यात भर घालवेल त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणील.
That these last two passages come from Jesus himself reminds us that properly handling the word of God is inseparable from our striving to be Christ centered.
आणि ख्रिस्त केंद्रित होण्यासाठी जो आपला संघर्ष आहे तो संघर्ष म्हणजे हाच की देवाचं वचन जे आहे योग्यपणे हाताळणं.
And Christ exalting in our ministry.
आणि आपल्या ख्रिस्ती सेवेमध्ये आपल्याला ख्रिस्ताला उचलून धरायचंय वर करायचं असेल तर.
One of the great joys of teaching at Cornerstone Seminary.
आणि कॉर्नरस्टोन सेमिनरी मध्ये एक फार आनंदाची गोष्ट ही आहे.
Is their stress on the necessity of being Christ centered.
आणि त्यांचं जी भर आहे की सर्व बाबतीत आम्ही ख्रिस्त केंद्रित संदेश द्यायला पाहिजे.
And it's been my joy since I've been here to see that that stress is so much a part of many of your lives and ministries.
त्यांचा वैयक्तिक आनंद इथं आल्यानंतर तोच आहे की इथं पण आपण बरेचसे संभाषणातून त्यांना हे कळलंय की ख्रिस्त केंद्रित राहायला पाहिजे आपली सेवा हे आपला पण भर आहे.
But if it's not possible to properly handle the word of God unless we see Christ proclaimed and exalted in it.
आणि जर का देवाच्या वचनाचं योग्य हाताळणी मी तोपर्यंत केली नाही जोपर्यंत मी ख्रिस्त त्यामधून पाहिला आणि दाखवलं नाही.
For example, Luke 24:44-46.
Luke 24:44 पासून पुढे.
It's equally true that it's not possible to exalt Christ the living word unless we also exalt the written word of God.
आणि ख्रिस्त जो जिवंत शब्द त्याला उंच करणं कठीण जाईल आणि किंवा अशक्य आहे जोपर्यंत त्याचा शब्द आपण योग्य रीतीने सांगत नाही.
Especially when we read in the Psalms that God himself has exalted his word above his own name.
आणि स्तोत्रामध्ये तर असं लिहिलंय की त्याच्या नावापेक्षा वर त्याने स्वतःचं वचन हे केलेलं आहे.
Psalm 138:2.
स्तोत्र 138 आणि दुसरं वचन.
It is not either be Christ centered or scripture exalting, it is both and.
आणि असं नाहीये की तुम्ही एकतर ख्रिस्ताला उंच करणारे तुमच्या संदेशाद्वारे व्हा किंवा देवाचं वचन शिकवणारे व्हा ते असं नाही की वेगळं वेगळं पण वचन शिकवणारे ख्रिस्ताला उंच करतात ख्रिस्ताला उंच करणारे वचन शिकवतात असं आहे.
On the one hand, I've heard preaching that exegetes the text and totally misses Christ.
आणि मग कधीकधी त्यांनी ऐकलेलं आहे की असं प्रचार जिथं ते योग्य वचन सांगितलंय पण ख्रिस्ताचा उल्लेखच नाही.
But on the other hand, I've heard preaching that in the name of Christ-centeredness seeks to crowbar Jesus into the text in a way that dishonors both him and his word.
आणि मग दुसऱ्या तऱ्हेने त्यांनी असं पण प्रचार ऐकलेलं आहे की येशू सगळीकडे त्या अध्यायामध्ये त्यांनी आणलेला आहे आणि दमदाटी करून घुसवू पाहत आहेत आणि देवाचं वचन जे आहे मग ते योग्य रीतीने हाताळलेलं नाही.
And in the final analysis, when God's word is not properly handled, Jesus is not glorified.
आणि जर का देवाचं वचन जे आहे योग्य रीतीने हाताळण्यात आलं नाही तर मग ख्रिस्ताचं गौरव होणार नाही.
Indeed, his glory is undermined and obscured under a mass of eisegetical hermeneutics that leaves the word of God as a nose of wax to be twisted and turned according to the preacher's own whims.
आणि मग जे प्रचारकाला वाटतं तसंच तो मग जर का जे देवाचं वचन आहे ते असे त्याच्यावर बरेचसे लेप लावतो की मी खूप अभ्यास केलेला आहे वगैरे पण ख्रिस्ताला तिचा गौरव मिळत नाही.
That was a hard one to translate. Yes, we do need to be Christ-centered in our preaching, but we need to see him in the text.
आणि ख्रिस्त केंद्रित आपल्याला व्हायचे आपल्या प्रचारामध्ये पण तो ख्रिस्त जो आहे त्या शास्त्र भागात आपोआप म्हणजे उत्स्फूर्तपणे दिसायला पाहिजे.
Not read him into the text.
उगाच आपण जबरदस्ती घुसवायला नाही पाहिजे शास्त्र भागात.
There's a second implication of not beyond what has been written in 1 Corinthians 4:6.
आणि पहिले करिंथ 4:6 मध्ये लिहिण्यापलीकडे शास्त्र लेखा पलीकडे जाऊन करायचं दुसरं लागूकरण आहे.
Not only does it mean a refusal to take one step beyond the word of God.
आणि एक पाऊल देखील देवाच्या वचना पलीकडे घेऊ नका त्याचा पहिला अर्थ आहे.
It also means on the other side that we don't stop short of declaring all that God has declared.
आणि त्याचा दुसरा अर्थ आहे की जे सर्व देवाने प्रकट केलेले आहे ते सर्व आपण प्रकट केलं पाहिजे.
If the first is the sin of Phariseeism,
पहिली जी गोष्ट आहे परुषांसारखं आपलाच भर घालणं.
This is the sin of Sadduceeism.
आणि दुसरं जे आहे ते सदुसी लोकांसारखं हे पाप आहे.
If the first is the condemnation of legalism, this is the abomination of liberalism.
आणि पहिलं जे आहे कर्मकांडाद्वारे जर का पारंपरिक रीतीने तारण प्राप्त करण्याचं पाप आहे हे तर जे आहे ते विस्तारित कसंही जगात असलं ते पाप आहे.
It is worth noting that several of the texts we've already noted earlier which warn against adding to the word of God also warn strenuously in the same context against taking away from the word.
आणि पहिले जे संदर्भ आपण पाहिले भर घालण्यापासून आपल्याला इशारा आहे आणि इथं त्याच्यातून काढून घेणं त्याबद्दलचा इशारा आहे.
This is the more common extreme in our day, and it is here where our increasingly post-Christian culture is seeking us to squeeze us into the world's mold.
आणि हे आजकाल सर्वतर जे आहे हा अनुभव होत चाललेला आहे आणि जे संस्कृती आणि जग जे आहे त्याची विचारसरणी आपल्याला मग अशी भार पाडत आहे की काही काही गोष्टी वगळा ह्या संदेशातून.
Whether on the moral issues such as homosexuality and infanticide, otherwise known as abortion.
समलिंगी संबंधाबद्दलच्या गोष्टी असतील किंवा गर्भपाताच्या गोष्टी असतील आता जग जास्त मान्यता देत असल्यामुळे हे वगळा तुम्ही तुमच्या विचार बायबलच्या ह्याच्यामधून ते जगाचा दबाव आहे.
As well as the epistemological issues.
आणि मग दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत.
Such as absolute truth.
आणि जे असे जे मुद्दे जिथं खरं सत्य आणि सत्य शेवटीचं सत्य काय आहे.
The exclusivity of Christ and salvation.
आणि ख्रिस्त हाच केवळ तारण घेऊन येतो.
The absolute inspiration and inerrancy of the word of God.
आणि देवाचंच वचन हे पूर्णपणे ईश्वर प्रेरित आहे आणि बिना चूक आहे.
The historicity of Adam, etc.
आणि मग आदम हा जो आहे तो इतिहासातला होता असे हेच सत्य आहे मानणाऱ्या पासून जग आपल्याला प्रवृत्त करते.
And here I want to take you to two texts.
आणि मला दोन तुम्हाला संदर्भ दाखवायचे तिकडे.
They both come from Paul.
आणि दोघे पौलांकडून आलेले संदर्भ आहेत.
When Paul met with the Ephesian elders in Miletus.
आणि मग इफिस जे वडील आहेत जेव्हा त्यांना पाऊल जो आहे मिलेत बेटावर भेटला.
He could look back over the space of 3 years and declare that over the course of that time, he did not shrink from declaring to them the whole counsel of God.
आणि प्रेषितवीस मध्ये 3 वर्ष तो म्हणतोय की मी देवाचा पूर्ण संकल्प तुम्हाला कळवला काहीही मी असं राखून ठेवलं नाही.
Acts 20 verse 27.
प्रेषितवीस आणि 27 वचन.
Too often we avoid uncomfortable parts of scripture.
आणि जे शास्त्र भागातले जे फार असे कठीण जे मुद्दे आहेत ते आपण वगळतो.
Or even certain parts of the canon.
आणि मग काही काही कधी कधी तर कठीण पुस्तकं देखील वगळतो.
I'll never forget the exhortation of one of my own professors of preaching, Dr. Mark Minnick.
आणि मार्क मिमिक त्यांचे वैयक्तिक जे शिक्षक होते त्यांचं मी बोध कधी विसरणार नाही.
He said, men in your preaching ministry don't habitually avoid any portion of God's word.
आणि नेहमी सारखं काही जे मुद्दे आणि काही जे शास्त्र भाग तुम्ही टाळताय असं होऊ देऊ नका.
In recent years especially, God has been convicting me of my own responsibility to be a canonically balanced preacher.
आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये देव त्यांना खालीच्या वर्षांमध्ये त्यांचे दोष दाखवत आहे की पूर्ण समतोलित जुन्या करार नवा करारचे जे पुस्तक आहे त्याच्यातून त्यांनी बोध आणि शिकवलं पाहिजे.
Because if we end up ignoring certain parts of the canon, we have in effect stop short of declaring the whole counsel of God.
आणि मग जर का काही जे पुस्तक आहेत किंवा भाग आहेत बायबलचे ते आपण वगळले तर मग पावलाप्रमाणे पूर्ण देवाचा संकल्प आपल्या लोकांना देत नाही आपण.
Some years after Paul spoke these words to the Ephesian elders, he wrote his final swan song epistle to Timothy, who was now pastoring that same church.
आणि मग काही वर्षांनंतर हे पत्र लिहिल्यानंतर तो त्याचं शेवटचं सुंदर असं पत्र टिमोथ्याला लिहितो.
Paul himself is sitting in a dank prison cell awaiting his own execution.
ते पत्र लिहित असताना पाऊल स्वतः एका तुरुंगामध्ये होता फार असं कठीण परिस्थितीत.
He's finished his course, he's ready to be offered.
आणि तो म्हणतो मी माझी धाव संपवलेली आहे, मी माझं जीवन हे अर्पिलेलं आहे.
And he leaves Timothy behind with that well-known exhortation to preach the word.
आणि मग तिमोथ्याला तो सोडून जात आहे आणि सत्यशेवटी त्याला एक शेवटचं तो आज्ञा देतो की वचनाची घोषणा कर.
In 2 Timothy chapter 4 and verse 2.
दुसरे टिमोथी 4:2 मध्ये.
But if you ever notice the discussion that leads up to that imperative.
आणि ते त्या आज्ञेकडे यायच्या अगोदर जे काही पाऊल सांगत आहे त्याबद्दल जर का लक्ष दिलं.
This discussion actually begins all the way back in chapter 3 and verse 1.
आणि तिसऱ्या अध्यायाच्या पहिल्या वचनापासून त्याच्या मनातले जे विचार आहेत ते येतात.
There are actually 18 verses that are preparatory to that command.
आणि त्या आज्ञेच्या अगोदर 18 वचन जे आहेत ते त्याला तयार करत आहेत त्यासाठी.
And it's amazing how these verses work together in laying a foundation for that command.
आणि पहिले 18 जी वचन आहेत ते कशा प्रकारचा पाया रचत आहेत ह्या आज्ञेसाठी हे सुंदर आहे.
In chapter 3 and verse 1 the apostle says to Timothy, know that in the last days perilous times shall come.
आणि पहिल्या वचनामध्ये पाऊल म्हणतो की शेवटच्या काळी कठीण दिवस येतील.
Now the last days according to Hebrews 1:1-2 began with the ministry of Jesus Christ and we have been in them ever since.
आणि मग शेवटचे दिवस म्हणजे येशू ख्रिस्ताने त्याच्या सेवेचा प्रारंभ केल्यापासून आणि आजही आपण शेवटच्या दिवसांमध्ये आहोत.
And during these last days perilous times will come.
आणि फार कठीण दिवस येणार आहेत असं पाऊल म्हणतो टिमोथ्याला.
Word times has the idea of seasons.
आणि मग काळ म्हणजे वेगवेगळे काळ किंवा सण येतील.
All during these last days there will be seasons now and then that will be exceedingly fierce.
आणि मग अशा प्रकारचे सण उद्भवतील किंवा कार्य काळ उद्भवतील की फार असं भयानक किंवा विरोधात लोक असणार.
Fierce is what the word perilous means here.
आणि धोकादायक असे जे दिवस येणार.
The French Revolution was a savage, fierce season.
आणि जे फ्रेंच रेव्होल्युशन जी घडली त्या इतिहासातला फार असा धोकाचा काळ होता तो धोक्याचा.
The Bolshevik Revolution was a savage, fierce season.
आणि बोल्शेविक अजून एक तिथं क्रांती झाली तो पण एक फार धोक्याचा काळ होता.
World War II was a savage, fierce season.
आणि दुसरं महायुद्ध पण फार असं नासधुसीचं आणि जी जीवनहानी झालेली आहे तिकडं.
And with all of our materialism today and the assault on the Christian pulpit, we're living in another fierce season.
आणि आज जे सगळं ऐश्वराम आणि जगी गोष्टीने भरलेले आहेत लोक आणि ते देखील फार धोकादायक असा सणामधून आपण चाललेलो आहोत.
The seasons are fierce because of the character of the people living in them.
कारण जे लोक ह्या सणांमध्ये राहतात त्यांचे गुण कसे आहेत त्यामुळे हा धोकादायक युग बनतो.
I mentioned on Monday that Paul lists 26 different characteristics of the men living in these times.
सोमवारी मी सांगितलं की 26 जणू काय गुण वैशिष्ट्य देतोय लोकांचे ह्या शेवटच्या दिवशी कसे असणार.
And these 26 different sins worked out means 67 million different combinations of depravity.
आणि मग कुणीतरी असा अनुभव लावलाय की हे जे 26 जे पापांची यादी आहे त्यातून जवळजवळ 70 किंवा 67 करोड कोटी दशलक्ष जे आहेत आपल्या पतित स्वभाव विविध निघतात बाहेर.
सो व्हॉट्स आवर रिस्पॉन्स टू बी
मग आपलं कसं आहे ह्या प्रतिसाद.
And we've already talked about this in Monday, so I'll shorten this a little bit here. Paul turns Timothy's attention to Scripture as the only antidote to the apostasy of his day. In a day when tolerance has come to mean that we must accept everything except the truth,
आणि आजकाल सगळे म्हणतात की नाही आपण एकमेकांना स्वीकारलं पाहिजे आणि मग जे खोटं जे आहे ते पण स्वीकारायला भाग पाडतो जग.
When people are so open-minded that their brains fall out,
आणि लोक म्हणतात उदार मनाचे तुम्ही असा आणि त्यांचं जो भेज आहे तो पण बाहेर निघत आहे.
The need of the hour is not morality or a worldview that shifts with the times.
आणि मग तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गरज नाही की नैतिकता किंवा लोक नैतिकतेबद्दल काय म्हणतात त्यांच्याप्रमाणे.
It is the absolute unchanging word of God.
पण सगळ्यात मोठी गरज आहे की न बदलणारं वचन गाजवत राहणं.
The word of God which is able to make a man wise unto salvation, verse 15. That's where it all starts.
हेच वचन जे आहे आपल्याला तारणासाठी सुज्ञ आणि तयार करतं.
And of course that word that also saves people also sanctifies them in verse 16.
आणि मग 16 वचनात जे वचन लोकांना तारतं ते पवित्रीकरण पण घडवून आणतं.
And even equips them for ministry in verse 17.
17 वचनात ते त्यांना सज्ज करतं सुसज्ज सेवेसाठी.
Now Timothy has known that the scripture is able to make a man wise to be saved, right?
आणि मग तिमोथ्याला माहिती आहे की एका व्यक्तीला तारणासाठी सुज्ञ करण्यासाठी ते सक्षम आहे देवाचं वचन.
What do people in all of those different combinations of depravity so desperately need? Reformation? No, regeneration.
आणि मग पावलाचं जे प्रतिसाद आहे फार सुंदर का आहे कारण हे सगळं पतित स्वभावाला सत्यशेवटी उत्तर मानवी नैतिकता नव्हे तर देवापासून नवा जन्म आहे.
And it's the scripture that makes men wise into salvation.
देवाचं वचनच नवा जन्म घेऊन.
What do all these believers assaulted with carnality, what do they need?
आणि मग जे विश्वासणारे आहेत त्यांच्यामध्ये दैहिक स्वभाव आहे त्यांना काय पाहिजे?
Christian perfection, what brings Christian perfection?
आणि ख्रिस्ती परिपूर्णता काय घेऊन येतं?
The scriptures.
पवित्र शास्त्र.
So the scriptures are the answer to everyone's problem.
आणि ख्रिस्त ते पवित्र शास्त्र सर्व समस्यांचं एकच हल आहे.
And that's why Paul charges Timothy to preach the word in chapter 4 and verse 2.
पाऊल जो आहे शेवटी तो म्हणतो की तू वचनाची घोषणा कर.
Now you see the whole context of the passage.
आता तुम्ही संदर्भ पाहिलाय पूर्ण.
In other words, this argument that the world is so exceedingly bad and people are so disinterested in preaching that we really have to go to other things, that argument falls to the ground.
आणि मग लोक असं म्हणतात नाही कितीतरी कुटील आणि हे वाईट दिवस आहेत आणि लोकांना वचन सहन होत नाही तर आपण चला दुसरं काहीतरी लोकांना देऊ ते ह्या अध्यायाच्या आणि ह्या शिक्षणाच्या एकदम वेगळं आहे.
Because Paul is talking exactly about those kind of times.
पण पाऊल तसं
असलं. Those kinds of times people need the preaching of the scripture.
आणि पाऊल म्हणतोय अशा वेळी अशा भयंकर अशा वेळी वचन सोडू नका तर त्यांना वचनाचीच गरज आहे म्हणून ते सतत करत.
Even if they won't listen.
आणि ते ऐकायला तयार नाही तरीही.
Preach the word anyway because some people will listen.
आणि ते वचन गाजवत राहा कारण काही लोक ऐकतील.
I'm simply saying the same thing the apostle said in 1 Corinthians 1:21. It has pleased God by the foolishness of what? Preaching.
आणि पहिले करीत 1:21 ह्या प्रचाराच्या मूर्खपणाद्वारे देवाला आनंद वाटलाय की काही लोकांचं तारण करावं.
To save lost people and to perfect the saints, to save, why would you want to preach anything else?
हरवलेल्या लोकांच्या तारणासाठी आणि संतगणांच्या परिपूर्णतेसाठी दुसरं मग का देणार लोकांना काहीतरी.
In the final analysis, it doesn't really matter whether you are a Pharisee guilty of adding to the word or a Sadducee guilty of taking away from the word of God.
सत्यशेवटी जेव्हा देव तोलून धरल तेव्हा तुम्ही ह्या बाजूला कमी पडलात की देवाच्या वचनाचा भर घातली किंवा देवाच्या वचनातून काढून घेतलं.
Because both of these groups who are ultimately divided on virtually every other point joined together in their opposition of Jesus.
आणि मग कारण दोनही हे जे गट आहेत सत्यशेवटी येशू ख्रिस्ताच्या विरोधात ते कार्य करत आहेत.
It doesn't matter if you oppose Jesus from the right or from the left, you're still opposing Jesus.
दावी करून तुम्ही येशूचा विरोध करा किंवा उजवी करून सत्यशेवटी तुम्ही विरोध करतच आहात.
Unless you rightly divide his word.
आणि त्याचं एकच त्याचं उत्तर जे आहे की ह्या सगळ्यापासून राखण्यासाठी वचनाची योग्य तुम्ही हाताळणी करा.
So brothers, one day you and I will all be gathered around the throne together to give an account to Jesus as to how we've conducted our ministry.
आणि म्हणून आपण एक दिवस सगळे त्या सिंहासनासमोर जमणार आहोत आणि आपल्या सेवेचा जो हिशोब आपण देणार आहोत.
We are not sufficient for this, 2 Corinthians 2:16 and 17.
दुसरे करिंथ 16 आणि 17 मध्ये कोणीही आपण ह्यासाठी पुरेसे नाही.
We desperately need the help of the Holy Spirit in this task.
आणि आपल्याला देवाच्या आत्म्याची अत्यंत गरज आहे हे कार्य करण्यासाठी.
But I look forward to one day hearing Jesus' words. Well done, thou good and faithful servant. My prayer is that I will hear them of my ministry. And that one day I will hear them of yours. In Jesus' name. Amen.